chapter 20, verses 1 to 6, is the passage before us this morning. I will ask Brother Akash to read in Marathi so that he will get the context and we will have an idea what we are speaking about.
आणि या वेळेस आपण वाचूया मी मराठी मध्ये वाचतो तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये लक्ष असू द्या. प्रसिद्धांची कृत्ये याचा 20 अध्याय आणि वचन 1 ते 6. नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यास बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्याला निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्ला प्रांतात गेला. तेथे 3 महिने राहिल्यावर तो सुरिया देशात तारवासून जाणार होता, पण यहुदी लोकांनी त्याच्या विरुद्ध कट केला तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला. पुर्राचा मुलगा सोपत्र बिर्याकर थेसलनिका करातले आणि सार्क व सकुन गायस दर्बेकर तिमते आणि आशिया प्रांतातील सुखी व त्रफिन हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. ते पुढे जाऊन त्रोवसात आमची वाट पाहत राहिले आणि बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिपेहून तारवा बसून 5 दिवसांनी त्रोवसात त्याच्याकडे आलो. तेथे आम्ही 7 दिवस राहिलो.
प्रेज गॉड फॉर दिस वर्सेस दॅट गॉड हॅज गिव्हन टू अस.
देवाची स्तुती असो ती वचने परमेश्वराने आपल्याला मनना करता देऊ केलेली आहे. त्याबद्दल
इट्स व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज इट लुक्स लाईक देर इज अ ट्रॅव्हल लॉग अँड सम डिफिकल्ट नेम्स टू प्रोनाउन्स.
आणि या ठिकाणी एक मोठा प्रवास आहे आणि काही कठीण नावं आहेत उच्चारण्यासाठी या शास्त्र उत्तरामध्ये.
अँड दॅन वेन आय रेड दिस पर्टिक्युलर पॅसेज आय सेड ओके नाव व्हॉट आय एम गोइंग टू स्पीक फ्रॉम हिअर.
आणि मग ज्यावेळेस मी हा शास्त्र उत्तरा वाचला त्यावेळेस मला हा प्रश्न विचारला स्वतःला की मी काय यातून संदेश देणार आहे.
अँड इट लुक्स लाईक दॅट देर आर सोपॅटर ऑफ द बिरियन अँड दॅन अरिस्टकस सेकंडस गायस टिमत्ती टायकियस ट्रॉफमस अँड सो ऑन सो फोर्थ.
आणि मग त्या ठिकाणी अशी नावं आहेत सोपत्र बिरियाकर अरिस्टकस संकुद गायस तिमत्ती तुखी ट्रफिन ही या ठिकाणी नावं आहेत.
वेल दे आर व्हेरी न्यू अँड स्ट्रेंज नेम फॉर अस बट व्हेरी कॉमन द प्लेस वेअर पॉल वॉज.
आणि जरी आपल्यासाठी या ठिकाणी असणारे नावं कशी नसली परंतु ज्या ठिकाणी पाऊल सेवा करत होता त्या ठिकाणची ही ती नावं सर्वसामान्य अशी होती.
फॉर देम निलेश आकाश सुधीर सुनील विल बी व्हेरी डिफिकल्ट नेम्स.
आणि त्यांच्यासाठी आकाश निलय सुधीर सुनील ही नावं कठीण असतील.
बट देन वी हॅव दिस नेम्स हिअर.
परंतु ही नावं या ठिकाणी आपल्या समोर आहेत.
आणि इफ इट्स गिव्हन देअर मस्ट बी सम काइंड ऑफ पर्पज टू दॅट.
आणि मग जर ही नावे या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे तर नक्कीच त्या मागे काहीतरी उद्देश आहे.
वी विल टॉक अबाउट दॅट वन इन अ फ्यू मिनिट्स नाव.
आणि मग येणाऱ्या काही वेळेमध्येच आपण त्याविषयी बोलणार आहोत.
आय एन्टायटल दिस पर्टिक्युलर 6 verses as for the love of God I love you church.
आणि मग त्या ठिकाणी मी शास्त्र हा जो शास्त्र उत्तर आहे त्याला शीर्षक असं दिलं
I love you church.
देवाच्या प्रेमा खातर मी मंडळीवर प्रेम करतो.
दॅट्स गुड. दिस इज अ फेअरवेल स्पीच दॅट इज गोइंग टू गो ऑन फॉर नाव फॉर पिरियड ऑफ टाइम.
आणि मग या ठिकाणी पावलाचा निरोप घेताना जे वक्तव्य आहे ते या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आणि ते पुढे चालू आहे.
दिस इज द एंड ऑफ हिज थर्ड मिशनरी जर्नी.
आणि त्याचं जे तिसरं मिशनरी सेवा कार्य होतं त्याचा हा शेवट आहे.
ही वॉन्ट्स टू नाव गो टू रोम.
आता त्याची इच्छा आहे की त्याने रोम शहरात जावं.
वी आर गोइंग टू लुक इन टू दॅट वन हाऊ ही ऍक्च्युली वॉन्ट्स टू गो टू रोम अँड हाऊ गॉड टूक हिम देअर.
आणि मग त्याची जी इच्छा होती की त्याने कसं रोममध्ये जावं आणि कशा प्रकारे परमेश्वराने त्याला रोममध्ये घेऊन गेलेलं आहे हे आपण पुढे पाहणार आहोत.
So he is just giving a farewell speech and wrapping up his ministry, third missionary journey.
आणि मग या ठिकाणी या शास्त्र उत्तरामध्ये आपण पाहतो की पाऊल त्या ठिकाणी असणारी जी सेवा कार्य आहे त्याचा निरोप घेत आहे आणि जे काही सेवा कार्य आहे त्याच्याविषयी तो बोध करत आहे.
ऍक्च्युली इन दिस सिक्स वर्सेस देर इज अ 10 months पिरियड.
ह्या 6 वचनांमध्ये 6 महिन्यांचा काळ आहे.
And it's really interesting that Luke, when writing about Paul, just dedicates 6 verses for the ministry of 10 months.
आणि मग लूक या ठिकाणी 10 महिने जी पौलाने त्या ठिकाणी केलेली सेवा आहे तिच्यासाठी केवळ ही 6 वचनं त्या ठिकाणी तो देऊ करत आहे.
Sometimes for a week he stayed in one place and Luke dedicates 1 or 2 chapters for that one.
काही ठिकाणी ज्या ज्या वेळेस पाऊल फक्त एक हप्ताभर राहिला त्या ठिकाणासाठी पाऊलाने काही वेळेस सॉरी लुकाने काही वेळेस 2 ते 3 अध्याय त्या हप्ताभराच्या सेवेचं वर्णन करण्यासाठी देऊ केले आहे.
बट देन हियर ही जस्ट सीम्स टू ओव्हरलुक इट.
आणि या ठिकाणी आपण पाहतो की या 6 वचनामध्ये जी 10 महिन्यांची सेवा आहे तो अशा प्रकारे बघतो की ती सहज आणि सरळ आहे.
But there is much is given here already.
परंतु बऱ्याच गोष्टी या ठिकाणी देऊ केलेल्या आहेत.
इफ वी आर टू आस्क द क्वेश्चन
जर आपण हा प्रश्न विचारला
व्हाट आर द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटीज दॅट यू लुक फॉर इन द मिनिस्टर ऑफ जीसस क्राइस्ट.
जर तुम्ही हा प्रश्न विचारला की आपण कोणती गुणवत्ता पाहिली पाहिजे ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या सेवकाची निवड करतो
यू विल गिव अ लिस्ट ऑफ यू नो पॉइंट्स टू मी.
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही माझ्यासमोर बरेचसे मुद्दे त्या ठिकाणी मांडाल.
फर्स्ट ऑफ ऑल ही शुड बी ऍप्ट टू टीच मीन्स ही शुड बी स्किलफुल इन प्रीचिंग अँड टीचिंग.
आणि मग त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मला सांगाल की तो
स्किलफुल इन प्रीचिंग अँड टीचिंग
तो त्या ठिकाणी देवाच्या वचनाची घोषणा आणि शिक्षणामध्ये निपुण असला पाहिजे.
बोल्डनेस शुड बी देअर.
आणि मग धाडसीपणा त्या ठिकाणी असणं गरजेचं.
गॉडलीनेस शुड बी देअर.
देवगुरुपणा असणं गरजेचं आहे.
दॅन ही शुड बी एबल टू हॅव शेपर्डिंग क्वालिटीज.
त्याचप्रमाणे मेंढपाळाचं हृदय किंवा मेंढपाळाची गुणवत्ता त्यामध्ये असणं गरजेचं आहे.
वाईज ओव्हरसाईट.
आणि त्याचप्रमाणे जे त्याचं अध्यक्षपण आहे ते बुद्धीने भरलेलं असावं.
अँड दॅन एबिलिटी टू वर्क विथ पीपल.
आणि त्याचप्रमाणे लोकांबरोबर कार्य करण्याची क्षमता पाहिजे.
नाव यू आर लुकिंग ऍट ऑर्गनायझेशनल स्किल्स.
आणि मग यावेळेस त्या ठिकाणी एका ऑर्गनायझेशनमध्ये असणारे जे गुणवत्ता आहेत ते आपण पाहतो.
अलॉंग विथ दॅट यू नीड टू हॅव स्पिरिच्युअल क्वालिटीज लाईक लव्ह डिवोशन.
आणि मग त्याचप्रमाणे ज्या आध्यात्मिक त्या ठिकाणी गुणवत्ता असणं गरजेचे आहे त्या म्हणजे प्रेम, त्याचप्रमाणे तुमचं समर्पण,
पॅशन फॉर इव्हँजलिझम,
त्याचप्रमाणे सुवार्ता प्रसारासाठी असणारी तीव्र इच्छा,
डेडिकेशन,
समर्पण पाहिजे,
सॅक्रिफाईस,
बलिदान पाहिजे,
अँड मॅनेजमेंट ऑफ टाईम अँड मनी.
त्याचप्रमाणे जो पैसा आणि वेळ आहे त्याचं योग्य व्यवस्थापन असणं गरजेचं आहे.
देर वर मेनी पास्टर्स वर फिल्ड विथ सच काइंड ऑफ स्किलफुल एबिलिटीज अँड व्हर्च्यूज.
आणि मग अनेक पालक वर्ग आहे जो या सर्व प्रकारच्या गुण वैशिष्ट्यांनी भरलेला आहे.
देर आर पीपल हू लिव्ड लाईफ लाईक दॅट.
काही लोक आहेत जे त्या प्रकारचं जीवन जगले.
Like John Bunyan, John Owen and many others.
John Bunyan, John Owen and anek ase ahet je tasa jivan jagle.
In the 19th century there was a Scottish pastor named Robert Murray McShanai.
Ani man 19th shatka madhe Robert Murray navache ek palak hote.
And his health was not permitting him to continue preach.
Ani man tyacho je aarogya hote te tya tikani tyala देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी पुढे परवानगी देत नव्हतं.
ही डायड ॲट व्हेरी यंग एज.
आणि ते तरुण वयात किंवा तरुण वयातच मरण पावले.
बट देन वी फाइंड हिम हॅविंग अ व्हेरी इफेक्टिव्ह मिनिस्ट्री.
परंतु आपण पाहतो की त्याने जी सेवा केली ती खूपच त्या ठिकाणी परिणामकारक अशी होती.
चार्ल्स स्पर्जन फॉर एक्झाम्पल.
त्याचप्रमाणे चार्ल्स स्पर्जन देखील आहेत.
Was preaching for a long period of time.
ज्यांनी खूप वेळेसाठी त्या ठिकाणी संदेश दिले.
Died of a very ripe age. म्हातारे मरण म्हणजे व्यवस्थित.
आणि त्या ठिकाणी ते म्हातारे किंवा वयाचे खूप मरण पावले.
आणि ही डीड अ वंडरफुल मिनिस्ट्री.
त्यांनी देखील एक अद्भुत सेवा त्या ठिकाणी.
इट वॉज टोल्ड अबाउट जॉन कॅल्विन दॅट ही प्रीच्ड and even wrote commentaries even after his wife died for a long period of time.
आणि मग एवढंच काय तर जॉन कॅलन विषयी देखील सांगण्यात येतं की त्यांची पत्नी मरण पावल्यानंतर त्यांनी जे काही कॉमेंट्री लिहिल्या ते त्या ठिकाणी त्यांनी लिहिल्या.
सो चर्च हिस्ट्री इज फिल्ड विथ एक्झाम्पल्स ऑफ पीपल हू पॅशनेटली लव्ड द चर्च अँड सर्व द चर्च.
आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो की मंडळीचा इतिहास जर आपण पाहिला तर तिथं आपल्याला दिसून येतं की देवाच्या वचनात प्रत असणारी त्यांचा आवेश आणि इच्छा जी होती तिच्या त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी आपलं जीवन देऊ केलेलं आहे आपल्याला आढळून येतं.
पॉल सेज इन फिलिपाईन्स चॅप्टर 1 वर्स 3-7
पॉल फिलिपी याचा पहिला अध्याय वचन 3-7 मध्ये म्हणतो.
ही सेज आय थँक माय गॉड इन ऑल रिमेंबरन्स ऑफ यू.
आणि तो म्हणतो की मी देवाला धन्यवाद देतो तुमच्या आठवणीबद्दल.
अँड ही सेज ऑफरिंग प्रेयर विथ जॉय माय एव्हरी प्रेयर फॉर यू.
आणि त्याचप्रमाणे माझी प्रत्येक प्रार्थना ही तुमच्यासाठी आहे आणि त्या ठिकाणी त्यामध्ये मला आनंद होतो.
He says that I am confident of this very thing, that the God who has begun a good work will in you will perfect it until the day of Jesus Christ.
आणि ज्याने तुमच्या खाली चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीत नाही हा मला भरोसा आहे.
And he says, so earnestly and so passionately I pray for you church because I have you in my heart.
आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो की मी त्या ठिकाणी पूर्ण आवेशाने तुमच्यासाठी प्रार्थना करतो कारण की तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये आहात.
सो वन बेसिक थिंग दॅट कम्स आउट फ्रॉम द मिनिस्ट्री.
आणि मग एक मूलभूत अशी गोष्ट सेवा कार्याच्या द्वारे बाहेर निघते ती
नो मॅटर हाऊ मच स्किलफुल अँड एबिलिटी अँड वर्चस लाईफ यू लिव्ह
तुम्ही किती गुणवत्ता किंवा किती गुणवैशिष्ट घेऊन जीवन जगता
You need to show your love for God by loving the church.
ते इतकं महत्वाचं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही जे तुमचं देवावर जे प्रेम आहे ते मंडळीवर प्रेम करण्याच्या द्वारे प्रकट करणं गरजेचं आहे.
All those people in the church history who loved God.
आणि मग इतिहासामध्ये जे लोकांनी देवावर प्रेम केलं
they loved the church.
त्यांनी मंडळीवरही प्रेम केलं.
अँड दे वॉन्टेड टू शो देअर लव टू गॉड.
आणि मग देवाप्रत त्यांचं असणारं जे प्रेम आहे ते प्रकट करण्यासाठी
बाय सर्विंग द चर्च
ते त्यांनी मंडळीची सेवा करून प्रकट केलं.
बाय प्रेइंग फॉर द चर्च
मंडळीसाठी प्रार्थना करून ते प्रकट केलं.
प्रीचिंग इन द चर्च
मंडळीमध्ये संदेश देऊन त्यांनी
टीचिंग इन द चर्च
मंडळीमध्ये शिक्षण देऊन ते प्रकट केलं.
मीटिंग द स्पिरिच्युअल नीड ऑफ द चर्च
मंडळीच्या आत्मिक गरजा भागून त्यांनी ते प्रकट केलं.
इट वॉज द चर्च इन विच these people were interested.
आणि मग हे त्या लोकांचा रस मंडळीमध्ये होता.
वी कॅन सी द सेम थिंग इन द लाईफ ऑफ पॉल.
आणि मग तीच गोष्ट आपल्याला पावलाच्या जीवनातही पाहायला मिळते.
सेकंड करिंथियन्स चॅप्टर 3:2
दुसरे करिंथियाचा 3:2
पॉल सेज यू आर आवर लेटर. दुसरा करंती 3:2
तो म्हणतो की तुम्हीच आमचे पत्र.
यू आर आवर लेटर
तुम्ही आमचे पत्र
रिटन इन आवर हार्ट
आमच्या अंतकरणावर लिहिलेले.
दिस इज रिअल इंटरेस्टिंग चॅप्टर 7 सेकंड करंती चॅप्टर 7 वर्स नंबर 3
3 पहा.
He says, you are in our hearts to die together and to live together.
आणि मग तुम्ही आमच्या अंतकरणात असे स्थान आहे की आम्ही मरणार तुम्हा बरोबर आणि जगणारही तुम्हा बरोबर.
सो इट्स इंटरेस्टिंग टू सी द लव.
आणि म्हणून या ठिकाणी प्रेम जे आहे या सेवकांचं ते
लव फॉर गॉड इज एक्झिबिटेड बाय लव्हिंग द चर्च.
आणि मग तुमचं देवावर असणारं प्रेम त्याचं प्रकट करणं हे ज्यावेळेस तुम्ही मंडळीची सेवा करता किंवा मंडळीमध्ये ते दाखवता तेव्हा ते प्रकट होतं.
जॉन चॅप्टर 15:13 जीसस सेज ग्रेटर लव हॅज नो मॅन दॅन दिस दॅट वन ले डाऊन हिज लाईफ फॉर हिज फ्रेंड्स.
आणि मग त्या ठिकाणी यवनाच्या 15:5 वचन आपल्याला सांगतं की यापेक्षा मोठं प्रेम काय आहे की जो एका आपल्या मित्रासाठी स्वतःचा प्राण देऊ करतो.
इट्स इंटरेस्टिंग दॅट पॉल डीड सो.
आणि ते महत्वाचं आहे कारण की पावलाने देखील ते केलं.
प्लीज गो टू सेकंड करिंथियन चॅप्टर 11
दुसरे करिंथियाचा 11 करा.
टर्न विथ मी टू द सेकंड करिंथियन चॅप्टर 11
दुसरे करिंथियाचा 11 करा.
अँड दॅन वी वाइंड वर्स 23 ऑनवर्ड्स
पुढे वचन 23 पासून आपण पाहतो.
अँड यू सी दॅट पॉल टॉक्स अबाउट द डेंजर दॅट ही फेस्ड. आणि
मग या ठिकाणी पौलाने जी संकटे अडचणी सहन केल्या,
द लेबर दॅट ही वेंट थ्रू,
आणि मग ज्या काम कष्टातून तो गेलेला आहे,
ही सेज आय वॉज बीटन विदाउट नंबर ऑफ टाइम्स,
आणि तो म्हणतो बेसुमार फटके मला मारण्यात आले,
यु नो अँड सो मेनी टाइम्स डेंजर्स इन द सिटी अँड डेंजर्स बाय कंट्री मॅन,
आणि मग त्याचप्रमाणे पुष्कळ वेळा लोकांच्या द्वारे आणि त्याचप्रमाणे अनेक समस्यांमधून मी गेलेलो आहे.
नाव रीड वर्स 28
आणि यावेळेस आपण वचन 28 वाचूया. शिवाय ह्या अशा इतर गोष्टी खेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता ही आहे.
कन्सर्न फॉर ऑल द चर्चेस,
सर्व मंडळाविषयी चिंता आहे.
He said, I went through all that one, but I was able to bear it and I did it only because I had concern for all the churches.
आणि मग पावल या ठिकाणी बोलत असताना तो सांगतो की माझ्या जीवनामध्ये आलेली संकटे अडचणी कष्ट ही मी केवळ त्याच कारणासाठी सहन केली कारण की मला मंडळीची काळजी चिंता होती.
इट अफेक्टेड हिज लाईफ वन पीपल लेफ्ट हिम अँड गॉन,
आणि मग ज्या वेळेस लोक त्याला सोडून गेले त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर झालेला.
इन ऍक्ट्स वी सी वेन चॅप्टर 13 जॉन मार्क लेफ्ट हिम,
आणि मग कृष्णांच्या कृत्ये आता 13 अध्यायामध्ये ज्या वेळेस आपण पाहतो की योहान मार्क जो त्याला सोडून गेला,
ही डिडंट लाइक दॅट,
त्याला ते आवडलं नाही.
इट रिअली अफेक्टेड हिम,
त्याला त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला.
सेकंड तिमोथी चॅप्टर 4,
दुसरे तिमोथीचा चौथा अध्याय,
सेकंड तिमोथी चॅप्टर 4,
दुसरे तिमोथी चौथा अध्याय
अँड वर्स नंबर 10
आणि वचन 10,
ही सेज दॅट डेमास फोरसूक मी,
डेमासने डेमासला एक सुख प्रिय कारण देवांतला एही सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकात गेला.
ही लेफ्ट मी,
त्याने मला सोडून गेला.
देमास लेफ्ट मी अँड गॉन,
देमासने मला सोडून गेला.
देर वर पीपल हु वर विथ पॉल फॉर सम पिरियड ऑफ टाइम बट दे हॅड देअर ओन अजेंडा अँड दे लेफ्ट अँड इट अफेक्टेड हिम.
आणि मग जे काही लोक पावलाबरोबर त्याच्या सेवा कार्यामध्ये सहभागी झाले काही काळापुरते, परंतु ज्या वेळेस ते त्याला त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून गेले त्याचा परिणाम पावलाच्या जीवनावर झालेला.
नॉट बिकॉज ऑफ ही हॅज डेव्हलप्ड अन इमोशनल अटॅचमेंट अँड ऑल्सो अ गुड फ्रेंडशिप विथ दिस पीपल दॅट नाव ही फील्स ही फेल्ट बिट्रेयल. नॉट ओनली बिकॉज ऑफ दॅट,
आणि मग हे ह्या कारणामुळे केवळ नाहीये की त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं किंवा ते त्याचे चांगले मित्र होते आणि मग आता त्याला असं वाटत आहे की त्यांनी त्याला धोका दिला, एवढं पुरतंच ते नव्हतं.
बट देन दिस पीपल नॉट ओनली जस्ट लेफ्ट पॉल, दे लेफ्ट गॉड.
परंतु ह्या लोकांनी केवळ पावलाला सोडून गेले नाही तर ते देवालाही सोडून गेले.
अँड दे लेफ्ट द फेलोशिप ऑफ गॉड्स पीपल,
आणि देवाच्या लोकांची सहभागिता त्यांनी सोडली.
इट अफेक्टेड पॉल,
आणि त्याचा परिणाम पावलाच्या जीवनावर झाला.
ही फेल्ट बॅड अबाउट इट,
त्याच्याविषयी त्याला दुःख झालं.
ही डिड नॉट वॉन्ट एनीबडी टू जस्ट लिव्ह जस्ट लाईक दॅट,
त्याला असं नव्हतं वाटलं की कोणी ज्याला पाहिजे तसं निघून जावं.
नॉट बिकॉज शी लव्ह देम,
ह्या कारणामुळे नाही की त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं म्हणून,
बट शी लव्ह द चर्च,
परंतु त्याच्या मंडळीवर प्रेम होतं म्हणून.
दॅट इज रिअल इंटरेस्टिंग. दिस इज वन मॅन दॅट वी फाइंड दॅट ही एक्झिबिटेड हिज लव्ह फॉर गॉड बाय लव्हिंग चर्च.
आणि मग हा एक असा व्यक्ती आहे ज्याचं देवावरील प्रेम आपल्याला त्याने मंडळीवर प्रकट केलेल्या प्रेमाच्या द्वारे दिसून येतं.
फिलिपाईन्स चॅप्टर 2,
फिलिपेकरांपत्र याचा दुसरा अध्याय,
वर्स नंबर 17,
वचन 17.
फिलिपाईन्स चॅप्टर 2 वर्स नंबर 17,
फिलिपेकरांपत्र याचा दुसरा अध्याय वचन 17.
आणि सेन्स,
आणि तो म्हणतो,
आय रिजॉइस अँड शेअर माय जॉय विथ यू ऑल, विथ यू द चर्च.
आणि मी तुम्हा बरोबर माझा आनंद मानतो आणि मी तुम्हाला सर्वांबरोबर आनंद करतो.
कलोशियन्स
कलोशियामध्ये आपण पाहतो
चॅप्टर 1
पहिला अध्याय
अँड वर्स नंबर 24
आणि वचन 24 पाहतो.
इट्स इंटरेस्टिंग,
महत्वाचं आहे.
कलोशियन चॅप्टर 1 वर्स 24,
कलोशियाचा पहिला अध्याय,
पॉल वन्स अगेन एक्सप्रेसेस हिज लव्ह फॉर गॉड बाय लव्हिंग द चर्च.
आणि मग पुन्हा एक वर पॉल त्याच्या देवावरील प्रेम प्रकट करतो ज्यावेळेस तो मंडळीवर प्रेम करतो त्यावेळेस.
द वे ही सेज, लुक ॲट इट, नाऊ आय रिजॉइस इन माय सफरिंग फॉर युअर सेक अँड इन माय फ्लश आय डू माय शेअर ऑन बिहाफ ऑफ हिज बॉडी दॅट इज चर्च.
तुम्हासाठी जी दुःखे तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले ते मी आपल्या देहाने म्हणजे मंडळीसाठी ते भरून काढित आहे.
द वन्स अगेन इन चॅप्टर 20 ऑफ ऍक्ट्स,
पुन्हा एक वार प्रसिद्धांची कृत्य याचा
verses 1 to 6 that we have as a text before us, what we see is a description of Paul's love in action.
त्यामध्ये पावलाचं प्रेम हे कृतीमध्ये कसं आहे याचं वर्णन त्या सहा वचनामध्ये केलं गेलेलं आहे.
शी डीड नॉट मेमोराइज फर्स्ट करिंथियन्स 13.
त्याने केवळ पहिले करिंथियाचा 13वा अध्याय पाठ केला नाही.
ही प्रॅक्टिस्ड इट.
परंतु त्याने तो अध्याय त्याच्या जीवनामध्ये अवलंबला.
ही अप्लाइड फर्स्ट करिंथियन्स 13.
पहिले करिंथियाचा 13वा अध्यायचं त्याने लागू करून केलं.
The chapter of love that we call, right? And you can see the application here. We can see here Paul's love for God by his love for the church. Where there is love, there is action. Paul's love for the church is made visible by exhortation, by giving, sacrifice, persistency, availability, and then concern. So we can see three things here. Affection, availability, and affirmation of Paul's love for the church. So I already told you my three points. Okay? I just have to now explain them. Okay, let's go to the Acts chapter 20, verse number 1. There are two much important points that we find, two words in fact, two much important
words.
First one is in verse number 1, it says encouragement. And then in second verse, we find much encouragement. Now that tells us about Paul's ministry among these people. We could see he is willing to take the risk. Okay, what happened at Ephesus? We saw. There was uproar. And there are people who were shouting, bringing some people and trying to beat them up. And then Paul wanted to go into the theater and talk to them. And the disciples stopped him. But then he did not just leave it from there. He stayed there for some period of time in the city of Ephesus. And then he encouraged them and much encouraged them. He took time to exhort and preach God's word to these people. You remember that they have taken all their black magic books and put it in one place and burn it off. And it says that the word of God prevailed. So he was there to make sure that that word of God which is prevailed, he wanted to give it to the people as much as he can. The only purpose that he is trying to go in his first missionary journey, second missionary journey, and third missionary journey is preaching God's word and not only just evangelizing but establishing churches.
आणि मग पावलाने जी प्रथम मिशनरी सेवा कार्य किंवा दुसरे किंवा तिसरे या तिन्ही सेवा ज्या होत्या किंवा तिन्ही त्याचे जे प्रवास होते ते या कारणासाठी होते केवळ फक्त त्या ठिकाणी जाऊन सुवार्ता प्रसार करणे नव्हे तर त्या ठिकाणी मंडळीची स्थापना करून त्या मंडळीला बोल प्रोत्साहन देण्यासाठी.
And as he's wrapping up his third missionary journey, he's again preaching and exhorting with much encouragement.
आणि मग ज्या वेळेस तो त्याची तिसरी सेवा मिशनरी जर्नी जी आहे ती संपुष्टात आणण्यासाठी त्यापूर्वी तो पुन्हा एक वार त्या ठिकाणी असणाऱ्या मंडळांना बोध करत आहे प्रोत्साहन देत.
इफिशियन चर्च वॉज रिअली व्हेरी हॅपनिंग चर्च ऍट दॅट टाइम बिकॉज पॉल हॅड गिव्हन अ स्पेशल अटेन्शन टू दिस चर्च.
आणि मग इफिशियन मंडळी या काळामध्ये अत्यंत त्या ठिकाणी विकसित किंवा भरपूर गोष्टी त्यामध्ये घडत होत्या अशी मंडळी होती कारण की पावलाचं विशेष लक्ष त्या मंडळीमध्ये होतं.
वी फाइंड दॅट वेन इज रिटर्निंग बॅक ही इज कॉलिंग द इफिशियन एल्डर्स टू वन पर्टिक्युलर आयलँड अँड टॉकिंग टू देम अगेन.
कारण की आपण पुढे पाहतो ज्यावेळेस तो त्यांचा निरोप घेत आहे त्यापूर्वी काही एका ठिकाणी मंडळीचे जे पुढारी आहेत त्यांना बोलून त्यांच्याशी तो बोलत आहे त्यांना प्रोत्साहन देत आहे.
इन द सेम चॅप्टर फ्रॉम वर्स 17 ऑनवर्ड्स.
आणि मग ती गोष्ट आपल्याला त्याच अध्यायाच्या 17 वचनापासून पुढे
Turn with me for a while to the book of Revelation.
आणि यावेळेस प्रगटीकरणाकडे आपण बोलूया.
काय बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 2
प्रगटीकरणाचं पुस्तक याचं दुसरा अध्याय.
And first 7 verses of that particular chapter is dedicated to this church at Ephesus.
आणि मग इफिसीतील मंडळीसाठी 1-7 वचनं ही समर्पित करण्यात आलेली आहे.
And look what the word of God has to say to the Ephesian church.
आणि मग या ठिकाणी पहा देवाचे वचन त्या मंडळीसाठी काय आहे.
I'm going to read okay, let Akash read so that we'll save the time. Verses 1 to 7. Book of Revelation, chapter 2, verses 1 to 7.
इफिसीतील मंडळीच्या दूताला लिहि जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो असे म्हणतो तुझी कृत्य तुझे श्रम तुझा धीर ही मला ठाऊक आहे तुला दुर्जन सहन होत नाही जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले तुझ्या अंगी धीर आहे माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाही तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे म्हणून तू कोठून बदल पावला आहे त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समय तिच्या ठिकाणाहून काढून टाकेल तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलायतांच्या कृत्यांचा द्वेष करीतोस मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो आत्ममंडळात काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकतो जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावायला देईन.
It's interesting in verse 4 of that particular chapter tells that Ephesians had lost their first love.
आणि वचन 4 मध्ये आपण पाहतो की इफिसीतील मंडळीने त्यांचं पहिलं प्रेम सोडलं.
This is the time that they have lost.
ही ती वेळ आहे जिथे त्यांनी ते गमावलं होतं.
At the time when John was in the Patmos Island.
हे त्यावेळेस घडलं ज्यावेळेस पात्मोसच्या बेटावर योहान होता.
This priest supposes that they had solid first love connection with God.
आणि या वचनाच्या द्वारे आपण असं गृहित धरू शकतो की नक्कीच देवाप्रत त्यांच्याकडे खूप सारं प्रेम होतं.
काय इन ऑर्डर टू लूज फर्स्ट ऑफ ऑल यू शुड हॅव नो.
आणि मग हरवण्यासाठी किंवा गमावण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे.
इफ यू हॅव देन ओनली यू कॅन लूज इफ यू डोंट हॅव देर इज नो पॉइंट ऑफ लुझिंग.
आणि मग जर तुमच्याकडे आहे तरच तुम्ही गमावणार तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गमावणार नाही.
इन इफिशियन चर्च देर वॉज अ टाइम दॅट देर वॉज पीपल who were falling in love with God and his people.
आणि इफिस मध्ये एक काळ असा होता की ज्या ठिकाणी मंडळीचे लोक देवावर प्रेम करणारे होते आणि मंडळीच्या लोकांवरही प्रेम करणारे असे होते.
इव्हेंच्युअली ते लॉस्ट इट.
आणि मग आपण पाहतो की त्यांनी ते गमावून बसले.
अँड दे वर टोल्ड टू बी करेक्टेड अँड द वॉर्निंग वॉज गिव्हन टू देम.
आणि मग त्याच्याविषयी त्यांना चेतावणी देण्यात आली आणि त्यांना सुधारण्यासाठी सांगितलं.
काय For us, there is a much encouragement here. One encouragement is that we need to examine our church life to see whether we really have that first love.
आणि मग पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्यासाठी असेल ती म्हणजे की सर्वप्रथम आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की मंडळीमध्ये मी जो आहे माझ्यामध्ये ते खरं ते प्रथम किंवा पहिलं प्रेम आहे की नाही.
इफ नॉट देन वी नीड टू प्रे.
जर नसेल तर मग प्रार्थना केली पाहिजे.
अँड इफ यू हॅव लॉस्ट इट देन वी नीड टू फाइंड आउट.
आणि मग जर तुम्ही गमावून बसलेले आहे तर जिथं गमावलं तिथं शोधणं गरजेचं आहे.
काय Unfortunately, we find Paul's commitment to proclaim the truth of God to these people was really heavy.
आणि मग एवढंच नव्हे तर पावलाने ज्या त्या ठिकाणी लोकांमध्ये बोध करण्याचं किंवा प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते खूपच
हेवी
वजनदार
असं होतं. काय इन फर्स्ट तिमोथी चॅप्टर 4:13
पहिलं तिमोथी याचा 14 अध्याय वचन 13 सांगतात.
पॉल सेज टू तिमोथी
म्हणतो
मेक शुअर दॅट यू डू नॉट नेग्लेक्ट एक्झॉर्टेशन अँड टीचिंग.
आणि पॉल तिमोथीला म्हणतो की वाचन बोध व शिक्षण ह्याकडे लक्ष देऊ.
There is a possibility that we will not have the first love if we don't have this one.
आणि मग नक्कीच संभवता अशी आहे की वाचन बोध शिक्षण जर हे नसेल तर पहिलं प्रेम नक्कीच तिथे नसेल.
फॉर एक्झाम्पल इन इफिसियन्स चॅप्टर 4:12
उदाहरणासाठी आपण इफिसकरांपत्र असतात 14 अध्याय 12 कडे जाऊया.
इफिसियन्स चॅप्टर 4:12
इफिसकरांपत्र असतात 14 अध्याय वचन 12 पहा.
वी नीड टू हॅव ऑर टू मेक शुअर दॅट इन द चर्च वी हॅव इक्विपिंग ऑफ द सेंट.
आणि मग ही गोष्ट आपण त्या ठिकाणी खात्री करून घेणं गरजेचं आहे की आपल्या मंडळीमध्ये जे पवित्र जन आहे ते सेवेच्या कार्याकरिता सिद्ध होत आहे.
इफ द एल्डर्स नेग्लेक्ट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इक्विपिंग द सेंट.
आणि मग जर वडील वर्गाने मंडळीची जे लोक आहेत त्यांना पवित्र कार्यासाठी जर सिद्ध करत नसतील
देन द सेंट कॅनॉट डू लुक ॲट द लास्ट पार्ट ऑफ दॅट सेंट कॅनॉट डू द वर्क ऑफ सर्व्हिस.
तर मग त्या ठिकाणी काय होईल की जे पवित्र जन आहे ते सेवा कार्य करू शकणार नाही.
अँड दॅन दस व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट लास्ट पार्ट ऑफ द वर्स 12 देर विल बी नो बिल्डिंग अप द बॉडी ऑफ क्राइस्ट.
आणि मग तसं नसलं तर त्या कारणामुळे ख्रिस्ताच्या शरीराची रचना होणार नाही.
सो प्रीचिंग शुड नॉट बी मिनिमाइज्ड इन द चर्च.
आणि म्हणून संदेश मंडळीमध्ये कमी करू नये.
ओके what happens when the preaching is minimized in the church we know.
आणि मग ज्या वेळेस मंडळीमधून संदेश काढला जाईल त्यावेळेस काय होईल आपल्याला माहिती.
There are churches who don't right now believe on the inspiration and authority of the scripture.
आणि मग असे काही मंडळी आहेत जे देवाचं वचन हे अधिकृत आहे प्रेरित आहे यावर विश्वास ठेवत.
They deny the inerrancy of Jesus Christ's words or inerrancy of the scripture.
आणि मग त्या ठिकाणी देवाचं वचन हे अचूक आहे ह्यावर ते विश्वास ठेवत नाही.
By claiming to have a special revelation.
आणि मग त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला एक विशेष प्रगटीकरण झालेलं.
Special revelation is the scripture.
आणि विशेष प्रगटीकरण जे आहे ते म्हणजे केवळ देवाचं वचनच आहे.
And with that scripture Paul exhort day to day.
आणि मग त्याच वचनाला घेऊन पावलाने मंडळीला दिवसेंदिवस बोध केला.
हिअर वी फाइंड दॅट ही इज डुईंग सो नॉट ओनली इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर वी सी 10 months गॅप इन विच ही ऍक्च्युली रोट लेटर टू कोरिंथियन्स अँड रोमन्स.
आणि मग एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये पावलाने करीत येथील मंडळीला आणि रोम येथील मंडळीला पत्र लिहिले आहे.
वाय बिकॉज इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट वी सी व्हॉट पीटर रोट इन सेकंड पीटर चॅप्टर 1:3.
आणि मग हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि काय महत्वाचं आहे ते पेत्र दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 3 मध्ये लिहितो.
लेट्स ओपन आवर बायबल्स टू सेकंड पीटर चॅप्टर 1:3.
दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय वचन 3 यावेळेस आपण पाहूया.
It says very interestingly that His divine power has granted to us all things that pertain to life and godliness through the knowledge of Him who called us to His own glory and excellence.
ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनात्व सुबक्तीत आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.
He says that for 5 days he was there and then 7 days he stayed there. And then 1 week he was there and then 15 days he was there. And then 3 months he was there and then 6 months he was there. Not because he liked the scenery and scenic place. Not because of the climate and food was so appealing. Because he was ministering to them the word of God. First and more important thing that he talks, he says that I deliver to you the gospel according to the scripture. So that you will be matured. You will not talk like immature children. You will not be like people who are tossed to and fro with the heavy wind of doctrine. But you will be equipped for good work. You will hold not only Christ as the first, but the center of your life.
तुम्ही या वेळेस क्रिस्ताला केवळ तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थानी धरणार नाही तर केंद्रस्थानी तुम्ही त्याला धरा.
And this is what we find Paul doing in this particular chapter.
आणि तीच गोष्ट पाऊल या 20व्या अध्यायामध्ये करताना आपल्याला
अप्रोच सीज्ड.
आणि पण त्या ठिकाणी असणारा गलबला जो आहे तो शांत झाला.
Paul sent for disciples.
आणि पण त्या ठिकाणी पाऊल शिष्यांना म्हणाला.
And then he started encouraging them.
आणि त्या ठिकाणी त्याने त्यांना बोध करण्यास सुरुवात
केली. And after encouragement he went to Macedonia.
आणि मग ज्या वेळेस त्यांना बोध केला त्यानंतर तो मॅसेडोनियात गेला.
And then he went through the regions again.
आणि वेगवेगळ्या ठिकाणातून तो गेला.
And then what he did?
आणि त्याने काय केलं?
He gave them much encouragement again.
आणि मग त्या ठिकाणी त्याने प्रांतातून जाताना पुष्कळांना
Verse 3 says that he spent 3 months there. What was he doing for 3 months? He was encouraging them. He was trying to make himself available for the church. He wanted to show that God, I love you.
आणि मग तो हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता की देवा मी तुझ्यावर प्रेम करतो.
And you can see the way I love your church.
की ते पाहू शकतो तू ज्या प्रकारे मी मंडळीवर प्रेम करतो.
And I am willing to pour out as an offering for you.
आणि म्हणून तो म्हणतो की मी त्या ठिकाणी एक अर्पण म्हणून ओतलं जाण्यास तयार आहे.
आय एम विलिंग टू प्रेझेंट माय बॉडी एज अ लिव्हिंग सॅक्रिफाईस फॉर यू.
तो म्हणतो की मी एक ग्रहणीय यज्ञ म्हणून माझं शरीर सादर करण्यास तयार आहे.
Now Paul is not going to any mountain and waiting there that somebody will come and put a knife on his throat and he will be sacrificed. No, that's not an idea.
आणि पाऊल या ठिकाणी बोलत असताना असं म्हणत नाही की मी एखाद्या डोंगरावर जाईल आणि कोणीतरी येऊन माझ्या गळ्यावर सुरी ठेवावं आणि माझं अर्पण त्या ठिकाणी द्यावं ह्या निश्चित
बोलतो. He says that I present my body is because I love the church, I serve the church bodily.
आणि मग तो म्हणतो की मी माझं शरीर त्या ठिकाणी एक ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करत आहे की जेणेकरून माझं प्रेम त्या ठिकाणी जे मंडळीवर आहे ते प्रकट व्हावं.
इफ यू से दॅट यू and you claim that you love God and then you don't have anything to do with the church, I really wonder which God you love. If you love the living God, the true and living God, the one whose blood has washed you,
ज्याच्या रक्ताने तुम्ही झुकले गेलेले आहात,
द वन हूज सॅक्रिफाईस हॅज रिस्टोर्ड अँड रिकन्साइल यू बॅक टू हिम,
या बलिदानाच्या द्वारे त्या ठिकाणी तुमचा आणि देवाचा समेळ घडून आलेला आहे.
ओके, इफ यू लव्ह दॅट गॉड,
जर तुम्ही त्या देवावर प्रेम करता,
यू विल बाय डिफॉल्ट लव्ह हिज चर्च.
तर मग नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या मंडळीवरही प्रेम करा.
यू कॅन्ट से आय लव्ह गॉड बट आय डोंट हॅव एनिथिंग टू डू विथ दिस चर्च.
आणि मग तुम्ही असं म्हणू शकणार नाही की मी देवावर प्रेम करतो परंतु या मंडळीशी मला काही घेणं देणं नाही.
It's me and my God. No, 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 no. That's not a good notion. No, it's me and my God. No, when you say it's me and my God, by default his church is joined to you. So it's me. My church, my church people, the elders there, the deacons there, and the elderly people there, the young people there, the small kids there, all those people whom I don't manage, all those people who don't listen to me and have always have something to say to me which I don't like it.
आणि मग त्या ठिकाणी असे लोक आहेत की जे सदोदित मला काहीतरी सांगत असतात आणि जे मला आवडत नाही.
And I have to love them.
आणि त्यांच्यावर मला प्रेम करायचं.
Well, if you say you love your God,
आणि मग ज्या वेळेस तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या देवावर प्रेम करता,
then you must love them.
तर मग नक्कीच तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे.
If you can't,
जर तुम्ही तसं नाही करू शकत,
then you are not loving God.
And
you are not loving God.
Repent! पश्चाताप करा.
You need to get saved. Because if you don't, then God is going to judge you one day. It's important that I preach gospel to the saved people, because we need to be reminded again and again. Sometimes we as the church people get so caught up with the debts and rituals and these things and that thing that we actually forget we supposed to love the people.
आणि मग काय होतं की आपण या मंडळीमध्ये वाढत असताना जे दिवस आहे किंवा जे रूढी परंपरा आहे त्यामध्ये एवढे गुरफटून जातो की आपण लोकांवर प्रेम करणं विसरून जातो.
या वी नीड टू हॅव अ मिनिस्ट्री अमंग देम.
परंतु त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यामध्ये सेवा असणं गरजेचं आहे.
आय वुड हॅव लव द चर्च इफ देर आर नो पीपल इन इट.
आणि मग मला ती मंडळी आवडली असती ज्या मंडळीत लोकच नाही.
But then I would have never gone to heaven. Because it's superficial. It's not real. You really want to say that you love God. Love the church. We can see Paul's love here. We can see the way he's staying back and spending time with God's people.
तुम्ही पाहू शकता की पाऊल त्या ठिकाणी थांबलेला आहे, राहिलेला आहे आणि लोकांबरोबर वेळ घालवत आहे.
He's not put in terms and conditions.
कुठल्याही प्रकारचे नियम आणि अटी तो लावत नाही.
He don't say that you know I am available from so much time and so much time and then after that I'm not available.
आणि मग तो त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे नियम अटी घालत नाही आणि असं म्हणत नाही की मी ह्या वेळेमध्ये आहे, ह्या वेळेमध्ये नाहीये, ह्या वेळेमध्ये आहे.
No, he just stayed there and gave them much encouragement. It was important for him to do that one. It shows his affection. He stayed there, shows he's available.
तो तिथे राहिला त्याच्याद्वारे आपल्याला हे दिसून देतं की तो उपलब्ध होता.
I love the church.
मी देवावर प्रेम करतो.
But I am not available for the church.
आणि मी जर मंडळीसाठी उपलब्ध नाही.
Then how can you ever show your love for the church?
आणि मग कसं मग तुम्ही तुमचं प्रेम तुमच्या मंडळीवर आहे हे दाखवणार?
How can God know that you really love him?
आणि मग कसं तुम्हाला तुम्ही देवाला दाखवून द्याल की तुम्ही देवावर प्रेम करता?
If you don't love his people,
जर तुम्ही त्याच्या लोकांवर प्रेम करत नाही,
if you don't show your passion for them,
जर तुम्ही तुमचा आवेश
if you are not available for them,
आणि जर तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध नाही,
then that's gone, isn't it?
नाही नाही.
Well, don't try to set up a Valentine Day for a church.
मंडळीसाठी व्हॅलेंटाईन डे स्थापण्याचा प्रयत्न करू नका.
Okay? You know what I mean? Let me
explain.
Okay, there is a day, actually it's a Valentine's Day. I don't know why it is our day. It's supposed to be Valentine's Day.
आणि मला माहित नाही तो व्हॅलेंटाईन्सचा डे दिवस असला पाहिजे आपला काय मला माहित नाही.
So if a Valentine's Day, Valentine needs to celebrate it. I don't have to. Okay, not me. If it's Nilesh Day, then Nilesh will celebrate it, right? Okay. What I'm trying to say is that don't try to set up a Valentine's Day for church. What I mean by that one is this, that don't set up a day in 52 Sundays where you say, okay, today I will stay extra 2 hours in the church, okay, for this work, to show my love for the church.
आणि मी माझा मंडळीसाठी व्हॅलेंटाईन्स डे स्थापण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्या मागचा उद्देश हा आहे की 52 हप्त्यामधून एक हप्ता जो असेल ज्यामध्ये मी माझं मंडळीवरून जे प्रेम आहे ते प्रकट करण्यासाठी मंडळीमध्ये थांबून काहीतरी 2 तास करल, हे ते नाही
अच्छा
माझा उद्देश आहे.
या दॅट्स द आयडिया इज इट नॉट. व्हॅलेंटाईन डे यू जस्ट टेक यू द समवन यू लव अँड यू स्पेंड अ डे ऑर इव्हनिंग विथ देम.
आणि मग तसंच आहे कारण की व्हॅलेंटाईन डे दिवशी ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तीला तुम्ही दिवसभर तुमच्या समजी घेता, त्याच्याबरोबर वेळ घालवता तेवढं.
अँड देन यू गिव्ह चॉकलेट्स अँड व्हॉट नॉट.
आणि मग चॉकलेट आणि इतर काय आहे नाही ते आपण देतो,
व्हिच इज ओके,
चांगला आहे.
बट माय ओनली कन्सर्न इज दॅट इट शुड नॉट बी लिमिटेड टू अ डे.
आणि माझी काळजी ही आहे की ते तुमचं प्रेम करणं हे केवळ एका दिवसासाठी मर्यादित नाही.
हा, डोंट जस्ट शो अप व्हेन देयर सेज चर्च क्लीनिंग डे, ओके दिस इज माय डे टू शो दॅट आय लव्ह द चर्च.
आणि मग ज्या दिवशी आनंद करण्यात येते की ह्या दिवशी चर्च क्लीनिंग डे आहे त्यावेळेस म्हणू नका की हा आता माझं मंडळीवर प्रेम प्रकट करण्याचा दिवस आला.
सो आय प्लॅन टू शो माय लव फॉर द चर्च.
आणि मग मी माझं मंडळीवर प्रेम प्रकट करण्यासाठी योजना बनवतो.
आय टेक माय मॉर्निंग आवर्स इन शेविंग अँड ग्रूमिंग माय सेल्फ.
आणि मग मी सकाळी उठतो, माझी दाढी वगैरे करतो, जे काय मला करणं गरजेचं आहे ते करून घेतो सकाळी.
अँड देन आय नो दॅट इफ आय गो देअर यु नो दिस पीपल दे डोंट ऑर्डर फूड, दे गिव्ह समोसा वडा विच आय डोंट लाईक, सो लेट मी हॅव अ सॉलिड गुड ब्रेकफास्ट राईट हिअर.
आणि मग मी हा विचार करतो की तिथे गेल्यानंतर ते काही जेवण देत नाही, समोसा वडा पाव मागवतात, त्याच्यामुळे मी सकाळी चांगला नाश्ता करून जातो.
अँड आफ्टर दॅट आय नीड टू गो फॉर अ शी प्रॉबली, सो आय जस्ट गो अँड रिलीव्ह माय सेल्फ.
आणि मग ते करायचे आहे म्हणून मी स्वतःला अगोदरच मोकळा करून घेतो.
अँड देन आफ्टर दॅट आय ड्रेस अप.
त्यानंतर मी तयार होतो.
देन आय रिअलाइज दॅट वन, ओ देर इज गोइंग टू बी डर्ट हिअर, देर आर लॉट ऑफ डर्टी वॉटर अँड डस्ट अँड एव्हरीथिंग.
मी विचार करतो मग तिथे गेल्यानंतर धूळ असेल, घाण पाणी असेल.
सो आय ट्राय टू टेक मास्क अँड ग्लव्ज अँड नाईस अनदर टी शर्ट विच यु नो इफ इट्स गेट डर्टी इट्स ओके काइंड ऑफ टी शर्ट.
आणि मग मी एक खराब झालेलं टी शर्ट घालतो, जे खराब झालं तरी चालेल. मास्क बांधतो तोंडाला धूळ जाऊ नये म्हणून, हातात ग्लव्स घालतो.
ऑन द वे माय मदर टेल्स मी ओके गो अँड डू दिस वन बिकॉज यू आर गोइंग दॅट साइड.
आणि मग ते करत असताना मग मी सांगते तू त्या बाजूला चाललाय मग तू हे पण कर.
अँड देन माय फादर सेज गो अँड डू दिस वन सिन्स यू आर ऑन दॅट साइड.
आणि मग वडील पण सांगतात की तू तिकडे चाललाय म्हणून ते काहीतरी कर.
माय वाईफ सेज व्हाइल कमिंग मेक शुअर दॅट यू गेट ऑल दिस थिंग्स.
बायको सांगते तुम्ही परत येत असताना हे सगळं घेऊन या.
अँड देन माय फ्रेंड्स मिट्स मी इन द मिडल अँड देन ही टॉक्स अँड ही टेक्स मी फॉर अ टी.
आणि मग मी येत असताना माझा मित्र मला भेटतो आणि तो आम्ही बोलतो आणि मग तुम्हाला चहासाठी घेऊन जातो.
आफ्टर दॅट वेन आय कम हिअर
आणि मग ज्यावेळेस मी इथे येतो
आय डोंट हॅव एनिथिंग बिकॉज दे आर ऑलरेडी क्लीन अँड गॉन.
कारण की ते अगोदरच त्यांनी क्लीन करून निघून गेलेले असतात, मला काहीच करायला भेटत नाही.
सो आय डोंट नो व्हॉट टू डू.
मग मला समजून नाही तुम्ही काय करा.
सो लाईक अ स्वच्छ भारत सेल्फी.
आणि मग मी स्वच्छ भारत जी सेल्फी आहे
आय ट्राय टू टेक अ रूम अँड क्लीन द प्लेस विच इज ऑलरेडी क्लीन.
आणि मग त्या ठिकाणी जी जागा अगोदरच साफ करण्यात आलेली आहे ती झाडू घेऊन परत साफ करण्याचा प्रयत्न करतो.
जस्ट टू शो ए आय वॉज देअर,
हे दाखवण्यासाठी की मी तिथं होतो.
Few minutes, I came, I was there. You guys were not there. And somebody comes and asks me, why you are so late? Oh, you don't know how much busy I am, how many things I have to do, and so much things, and this one, that one, and all this.
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही सांगता मला हे हे ते ते काम करायचे असतात, तुम्हाला माहिती नाही मी किती व्यस्त मध्ये आहे.
ओके
ठीक,
नो प्रॉब्लेम,
काही अडचण नाही.
यू जस्ट शोड युअर लव्ह फॉर द चर्च.
तुमचं प्रेम मंडळीला दाखवलं पुरेसं आहे.
If God is supposed to love you the same way,
मग जर देवाने तुमच्यावर जर तुम्ही जसं प्रेम करताय तसं करण्याचं जर ठरवलं,
यु नो इन द बुक ऑफ साम इट सेज दॅट गॉड इज अ व्हेरी प्रेझेंट हेल्प इन द टाइम ऑफ नीड.
आणि मग स्तोत्रकर्ता म्हणतो की देव ज्या वेळेस तुम्हाला मदतीची गरज आहे त्यावेळेस तो सतत त्या ठिकाणी उपलब्ध असणारे असा तो गरज आहे.
कॅन यू सी दॅट वर्ड हिब्रू वर्ड व्हेरी प्रेझेंट हेल्प.
आणि मग त्या ठिकाणी उपलब्ध अशी मदत हा जो एक हिब्रू शब्द आहे मराठीमध्ये मी त्याचं सांगितलं तो जर तुम्ही पाहिला.
ओके, गॉड इज लाइक दॅट.
तो देव कसा आहे?
इट्स अवेलेबल.
तो सोय उपलब्ध.
इन अदर वर्ड्स गॉड इज अवेलेबल फॉर अस.
दुसऱ्या शब्दात देव आपल्यासाठी उपलब्ध आहे.
अँड द वे आय डीड इन चर्च क्लिनिंग डे.
आणि मग ज्या प्रकारे मी चर्च क्लिनिंगच्या दिवशी केलं,
इफ गॉड डज द सेम थिंग वेन आय एम इन रियल नीड.
आणि मग ज्या वेळेस मी खरोखरच एका अत्यंत गरजेमध्ये आहे आणि देव जर माझ्याशी तसा वागला,
हाऊ विल आय फील,
मला कसं वाटतं?
You know, we will be crying out more louder than even Jesus Christ can. My God, you have forsaken me.
आणि मग ज्या प्रकारे येशू ख्रिस्त ओरडला त्यापेक्षाही मोठं आपण ओरडू, माझ्या देवा माझा त्याग का केला?
हो या इट्स लिजिटिमेट, कायदेशीर आहे ते. It is legitimate because you need to be forsaken. Why? Because you have forsaken your God, your first love.
आणि मग नक्की तुम्हाला सोडणं हे कायदेशीर आहे कारण की तुम्ही तुमचं पहिलं प्रेम त्या ठिकाणी रोडलेलं आहे.
रोमन चॅप्टर 1 वर्स 24, 26, 28. God abandoned, God forsake, God gave them up.
आणि मग रोम कागदपत्र याचा पहिला अध्याय वचन 24, 26 आणि 28 मध्ये त्या ठिकाणी वचन सांगतं आपल्याला की देवाने त्यांना स्वाधीन केलं, देवाने त्यांना सोडून दिलं, देवाने त्यांना सोडून दिलेलं आहे.
इफ यू आर नॉट विलिंग टू कमिट अँड विलिंग टू डिवोट युअर सेल्फ टू गॉड अँड बाय दॅट आय मीन टू द चर्च, देन यू आर नॉट डुईंग युअर पार्ट.
आणि मग जर समजा त्या ठिकाणी तुम्ही खरोखर त्या ठिकाणी तुमचं समर्पण, तुमचं देवावरील प्रेम दाखवण्याचा म्हणजे त्या ठिकाणी मंडळ प्रेम करण्याच्या द्वारे जर तुम्ही ते खरंच नसाल,
यू आर नॉट डुईंग युअर पार्ट,
तर मग तुम्ही तुमचं काम करत नाही.
काय आय रिमेंबर ए मराठी स्टोरी सेज यु नो चिवताय चिवताय दारुगर थांब माझ्या बाळाला आणि मुलं घालते काय आणि इट बिकम्स लाईक दॅट इन द सर्व्हिस ऑफ गॉड.
आणि मग ते देवाच्या सर्व्हिसमध्ये तसं दिसून,
हा देवाच्या सेवेमध्ये तसं दिसून येतो. काय देव म्हणतो सेवा कर सेवा कर, थांब माझ्या किंवा माझी बायको बाळ काय असेल ते पोर वेळ निघून जाते. तुम्हाला जी संधी मिळालेली आहे खरोखर देवाविषयी प्रेम व्यक्त करायचे, देवाच्या वचनाविषयी आवेश असण्याचे, देवावर खरोखर प्रेम व्यक्त करण्याची ती संधी तुम्ही गमवून निघून जाता, त्यानंतर तुम्हाला भेटत नाही. त्यानंतर मग इसावासारखं होतं, रडून रडून तुमचे डोळे सुजतात पण देव काय तुमच्याकडे बघत नाही. खोटं वाटतं? हिब्रू चॅप्टर
12
Hebrews chapter 12, verse number, which one? 16.
Ibn Ibarra Kola.
No, verse 7, you can directly go there. Where is it? Yes, read verse 16 and 17.
16 and 17.
Right, 15.
देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये ज्यामुळे पुष्कळ दोन बिघडून जातील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरी थोड उपद्रव देणारे होऊ नये, कोणी दारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठ पण विकले त्या यसावासारखे कोणी ऐन बुद्धीचे होऊ नये. म्हणून ह्याकडे लक्ष द्या, तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वारसाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही त्याचा नकार झाला. त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही.
अनहोली आणि फिजिकल मटेरियलिस्टिक लाईफ इसॉ
आणि मग त्या ठिकाणी हे बुद्धीचे यशवासारखे
हु इज विलिंग टू फॉरसेक द लव फॉर गॉड
आणि मग त्या ठिकाणी जो देवावर जे प्रेम आहे ते सोडण्यासाठी तयार आहे.
ओके ही इज अनहोली लाईक इसॉ
आणि मग तो त्या ठिकाणी अपवित्र आहे एसावासारखा.
द वर्ड इन मराठी इज व्हेरी नाईस अहिक
आणि अहिक हा शब्द त्या ठिकाणी
व्हेरी फिजिकल व्हेरी मटेरियलिस्टिक
जो त्या ठिकाणी खूपच भौतिक गोष्टींमध्ये पडलेला आहे.
Okay. Very interested in things, you know, very physical, physical things.
आणि मग त्या ठिकाणी अहिक भौतिक अशा गोष्टींमध्ये व्यस्त होऊन पडलेला असणारा.
But then verse 17 says,
वचन 17 सांगतं,
you know that afterward,
तुम्हाला माहित आहे त्यानंतर,
when he desired to inherit the blessing,
त्या ठिकाणी वारसाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही,
rejected.
त्याचा
नकार झाला. सो ही हॅड नो चान्स टू रिपेंट.
पश्चाताप करण्याची संधी त्याला मिळाली नाही.
अँड आय लाईक दॅट अदर वर्ड यु नो द लास्ट लाईन देअर.
आणि मग मराठीमध्ये त्याच्यावरची लाईन
त्याच्यावरची लाईन आहे इकडे खाली आहे. दो ही सॉट इट विथ टीयर्स.
जरी त्याने अश्रू ढाळून तो प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी
म्हणजे मग तुम्ही रडून जरी म्हटलं की मला एक तरी संधी द्या ना.
आणि मग जर रडून तुम्ही त्या ठिकाणी मनाला मला एक तरी संधी द्या ना.
गॉन
नाही भेटला.
गॉन आर द डेज वेअर यू सपोज टू लव द लॉर्ड.
आणि मग तो दिवस निघून गेलेला असेल ज्या दिवशी तुम्ही देवावर प्रेम करणं गरजेचं होतं.
But then you are going to keep quiet and just live like that. If you think that that is going to be the case, then make sure that you read Revelation chapter 2 once again.
आणि मग जर तुम्हाला वाटतं की ते तसंच राहावं आणि मग आम्ही असंच जगू कारण की तसंच असणार असेल तर मग ह्याची खात्री करून घ्या की तुम्ही रोग प्रगटीकरणाचं दुसरा अध्याय आणि वचन 1-7 वाचून घ्या.
This is what I would like to remind the church.
आणि मग हे मला मंडळीला आठवण करून द्यायचा.
रिमेंबर यू हॅव फॉलन रिपेंट.
आणि मग लक्षात घ्या तुम्ही विसरले आहे तुम्ही पश्चाताप करा.
अँड इफ यू जस्ट कंटिन्यू लिव्ह लाईक दॅट
आणि मग तुम्ही तसंच करण्याचा प्रयत्न
विदाउट एक्झिबिटिंग युअर लव्ह अँड द सर्व्हिस फॉर द चर्च
ज्यामध्ये तुम्ही तुमच्या देवावर आणि मंडळावर असणारा प्रेम त्या ठिकाणी तुम्ही प्रकट करत नाही.
द क्राइस्ट सेज
ख्रिस्त म्हणतो
आय विल रिमूव्ह युअर लॅम्प स्टँड
मी तुमची समय तुमच्या ठिकाणाहून काढून घेईन.
ओके And then there will be lot of judgment upon you.
आणि तुमच्यावर एक मोठा न्याय येईल.
Now, what is mean by the lampstand? You understand as you wish to.
आणि मग समय म्हणून काय तुम्ही समजता ते तुमच्यावर.
There is a proper exegesis to that one.
त्याच्यासाठी एक प्रॉपर एक्सेजिस आहे.
But here what I would like to just generally say to you.
परंतु मला सर्वसाधारणपणे तुमच्यासाठी हे म्हणायचं आहे.
You are out of the coverage area of God's blessing.
तर मग त्या ठिकाणी तुम्ही देवाच्या आशीर्वादाच्या कृपाक्षेत्राच्या बाहेर असाल.
हा गॉड इज एव्हरीवेअर.
देव सगळीकडे आहे.
बट ही वॉन्ट ब्लेस यू.
परंतु तो तुम्हाला आशीर्वाद देणार.
ही विल नॉट ब्लेस यू.
तो तुम्हाला आशीर्वाद देणार नाही.
अँड देन यू नीड टू थिंक वाय ही शुड ब्लेस यू.
आणि मग तुम्हाला विचार केला पाहिजे की काय त्याने तुम्हाला आशीर्वाद द्यावा.
बिकॉज विथ द टीयर्स यू माय सिक
मग त्या ठिकाणी तुम्ही अश्रू ढाळून त्या ठिकाणी प्रयत्न कराल.
बट यू विल बी रिजेक्टेड.
परंतु तुमचा नकार करणार.
युअर लव्ह फॉर गॉड
तुमचं देवावर असणारं प्रेम
नीड टू बी शोन
ते दिसून आलं पाहिजे
बाय लव्ह फॉर द चर्च
मंडळीवर केलेल्या प्रेमाच्या द्वारे.
वी सी पॉल डुईंग दॅट.
ते पॉल करत असताना
वी सी प्युरिटन्स डुईंग दॅट.
आपल्याला प्युरिटन ते करत असताना
वी सी पीपल आर विलिंग टू पॅशनेटली डू फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम सफरिंग फिजिकली.
आणि मग बऱ्याच दुःख यातना दैहिक रीतीने सहन करून लोक ते करत आहेत.
वी सी दिस पीपल हिअर क्विकली.
आणि मग या ठिकाणी असणारे लोक यावेळेस आपण पाहूया.
this Sopater and this Articus and Secundus, Gaius and Tychicus and Trophimus.
And he must Sopater, Aristarchus and Secund, Gaius, Timotheus, Trophimus.
These people have gathered together and then they travel to before Paul.
And even these several people are gathered together and Paul has put it together.
It shows Paul loved the church. Not just Paul loved the church, there were people who were loving the church. So I can't excuse myself saying that, okay, this is Paul, you know, I am just one Tychicus or something, you
know.
Sopater or something. But they were there. There were people with Paul. Who followed his passion. Who got into his vision. who served along with him in the church. Not only Paul was loving the church, brothers. No. These people also were loving the church. Okay? These people were loving the church and they were joining hand with Paul in serving the church. They come from Macedonia and various other local churches there.
आणि मग ते लोक मॅसेडोनिया आणि त्याच्या अवतीभोवती असणारा जो भाग आहे आणि ज्या स्थानिक मंडळ्या होत्या त्यामधून ते आले.
सम पीपल केम फ्रॉम थेसलोनिका.
काही लोक थेसलोनिका मधून आले होते.
सम पीपल केम फ्रॉम डर्बे.
काही लोक डर्बेवरून आले होते.
सम एशियन्स वर देअर.
काही आशिया खंड आशिया प्रांतातील लोक.
अँड सम केम फ्रॉम बिरियन्स.
काही बिरिया मधून आले होते.
अँड ऑल दिस पीपल जॉईन टुगेदर फॉर द सर्व्हिस ऑफ द चर्च.
आणि हे सर्व लोक एकत्र आले.
They wanted to also show that they love the church. You know, they gathered together with money. Okay? From their church, they carried money with them. You know why? Because Paul appealed to the Macedonians and Corinthians saying that give money for the poor people in Jerusalem.
कारण की पावलाने तशी मागणी केली होती मॅसेडोनिया आणि करिंथ मंडळीला की जेणेकरून तुम्ही येरुश्लेम मध्ये असणारे जे गरीब संत आहेत त्यांना मदत करून.
अँड दिस पीपल केम.
हे लोक आले.
दे केम विथ मनी.
ते पैसा घेऊन आले.
दे वर अलोंग विथ पॉल.
ते पावला बरोबर आले.
Receiving the encouragement. And their availability was encouraging for others. Their affection for the church was exhibited, was manifested, was seen by the church people. In travel they were together. In worship they were together. Even when there was a riot, they were together. These people were joining hand in hand with Paul in loving God by loving the church.
आणि मग आपण पाहतो की हे लोक जे होते ते पावला बरोबर त्याच्या सोबती होते मंडळीवर प्रेम करण्यामध्ये.
दिस इज व्हॉट वी सी हियर.
आणि तेच आपल्याला ऐकायला.
ब्रदर्स
बंधूंना मंडळींना
I would like to encourage you this morning to love God is to love the church. You know, when God comes back, He is not going to take organization with Him. No matter how big the organization is,
किती मोठं ते ऑर्गनायझेशन आहे ह्याला महत्व नाही.
नो मॅटर हाऊ रिच द ऑर्गनायझेशन इज,
किती श्रीमंती ती संस्था असेल हिला महत्व नाही.
नो. क्राइस्ट इज कमिंग बॅक फॉर द चर्च.
परंतु ख्रिस्त त्याच्या मंडळीसाठी येत आहे.
ही साईड He gave himself for the church.
कारण की तो म्हणलेला आहे मी स्वतःला मंडळीकरिता दिले.
Serve the church.
मंडळीची सेवा.
Love the church.
मंडळीवर प्रेम करा.
The way Paul did it.
ज्या प्रकारे पावल
not only just Paul.
फक्त पावलानेच नाही केलं.
Sopater did from Berea.
सोपत्राने देखील केलं तो बिर्याचा होता.
And then Articles and Secundus did it from Thessalonians.
आणि मग हे तुम्ही करत अरिस्टार्क संकुदने केलं.
Gaius of Derbe did it.
दर्बेकर गायसने देखील केलं.
Timothy also did.
तिमत्तीने देखील.
Some of the Asians whose names are not mentioned, they were there.
आणि मग काही एशियातील लोक होते ज्यांनी त्या ठिकाणी त्यांची नावं नाही पण त्यांनी देखील केलं.
They were there.
ते होते.
अवेलेबल.
उपलब्ध.
Showing their affection.
त्यांचं प्रेम त्यांनी दाखवलं.
It's the most important thing that you and I can do.
आणि मग तुम्ही आणि मी एक अत्यंत महत्वाची गोष्ट करू शकतो ती म्हणजे
इज टू मेक युअर सेल्फ अवेलेबल फॉर द चर्च.
हे म्हणजे की मंडळीसाठी स्वतःला उपलब्ध करणे.
शो दॅट यू लव्ह द चर्च.
दाखवा की तुम्ही मंडळीवर प्रेम करत.
इफ यू लव्ह द चर्च वी नो यू लव्ह गॉड.
आणि मग जर तुम्ही मंडळीवर प्रेम करता तर नक्कीच मग आम्हाला समजेल की तुम्ही देवाला प्रेम करता.
आणि इफ यू सिम्पली जस्ट लव्ह गॉड.
आणि मग तुम्ही म्हणाल की आम्ही फक्त देवाला प्रेम करतोय.
अँड हॅव नो कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द चर्च.
आणि मंडळीमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग जर नसेल.
यू आर नॉट विलिंग टू सॅक्रिफाईस.
जर तुम्ही त्या ठिकाणी त्या करण्यासाठी तयार नसाल
तर आय डोंट नो वेदर आय वंडर ऑर नॉट. आय एम शुअरली बट दॅन गॉड विल शुअरली विल टेक नॉट ऑफ दॅट.
मला माहित नाही मी घेऊ शकतो की नाही पण देव नक्कीच या गोष्टीविषयी
नोंद घेईल. And he will reward you accordingly.
आणि त्याच प्रस्तो तुम्हाला
इफ यू हॅव टाइम फॉर गॉड गॉड हॅव टाइम फॉर यू. सिम्पल.
तुमच्याकडे देवासाठी वेळ असेल तर देवालाही तुमच्यासाठी वेळ आहे.
यू वॉन्ट टू सॅक्रिफाईस फॉर हिम बिकॉज ही हॅज ऑलरेडी सॅक्रिफाईस्ड फॉर यू. ज्या प्रकारे परमेश्वराने तुमच्यासाठी बलिदान केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी त्याच्या मंडळीसाठी बलिदान करणं गरजेचं आहे. जर ते तुम्ही करत नाही तर तुम्ही दाखवत नाही की तुमचं खरोखरच परमेश्वरावर प्रेम आहे. आणि जर तुमचं खरोखरच परमेश्वरावर प्रेम नाही तर ही वेळ आहे पश्चातापाची. ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया.